नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. चेक बाय डॉक्टर ह्या उपक्रमावरवी गोंयच्या 40,000 परस चड बायलांनी स्वतःच्या भलायकेची चाचणी करून घेतल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. टीबी मुक्त भारत ह्या उपक्रमावरवी दोतोर घराघरांनी येऊन नागरिकांची तपासणी करतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. नॅशनल फॉरेन्सीक सायन्स युनिव्हर्सिटी गोवा कॅम्पसान आयज फॉरेन्सीक ओळखी खातीर फेशियल रिकन्स्ट्रक्शन तंत्र या विशयाचेर कार्यशाळा जाली. आनी गोंयांत पयलेच खेपे दिव्यांग भुरग्यां खातीर कॅरिटास साळगांव हांगा आगळे वेगळे सेन्सरी गार्डन सुरू केला. पुराय खबरो. चेक बाय डॉक्टर ह्या उपक्रमावरवी गोंयच्या 40,000 परस चड बायलांनी स्वतःच्या भलायकेची चाचणी करून घेतल्या. हातूंत खासगी आनी सरकारी हॉस्पिटलांत चाचणी केल्ल्या बायलांचो आसपाव आसा अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी साखळे चेक बाय दोतोर उपक्रमाच्या कार्यावळींत उलयतना दिली. 8 मार्च ते 31 मार्च 2026 मेरेन चलपी चेक बाय दोतोर उपक्रमांतल्यान साखळीच्या सामुदायीक भलायकी केंद्रांत बायलां खातीर फुकट भलायकी तपासणी शिबीर आयोजीत केल्ले. ह्या उपक्रमांत प्रतिबंधात्मक भलायकी जतनाय घेवपाक चालना दिवप आनी बायलांक ताची भलायकी आनी बरेपणाक प्राधान्य दिवपाक उर्बा दिवपाचो हेत आसा. 40 वर्सां पिराय जाल्ले उपरांत दादल्यांनी आनी बायलांनी स्वतःच्या भलायकेची तपासणी करप म्हत्वाचें आसा. अशा तपासणेंत जर खंयचेय दुयेंस चडला आसत जाल्यार मुळाव्या पावड्यार ताचेर म्हायती मेळून उपचार घेवंक येता अशें तांणी म्हटलां. 40,000 बायलां मदल्या 2% बायलांक कांय दुयेंसां आढळून आयली. तांणी त्या दुयेंसाचेर फुडल्या गरजेचो उपाय सुरू केला अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली.
आनी सगळ्या गव्हर्मेंट हॉस्पिटलांतल्या चेक बाय दोतोर दी कॅम्पेन सुरवात जाली. 8 काय 10 प्रायव्हेट हॉस्पिटलां एक्च्युली आधी कॉस्ट तुम्ही प्रायव्हेट सुरू वचत जाल्यार 5,500 ते आसात, पण तेंच्यांनी आपल्या हॉस्पिटलांत 1,400 रुपयाच्या कन्सिस्टंट रेटाचे 8 टार्गेटान चालू केल्या ती 30% पर्यंत ही तेंच्यांनी फक्त 1,400 रुपये ते तेंच्यांनी दिवपाक सुरवात केली. पुराय गोंयभरचो आंकडो आयचो जो आसा वो 40,000 तेकला. एका उतराचे आमच्या भयच्यो 40,000 भयणी वचून आपलं चेकअप करून घेसा हे सारखं असताना खूप बरे दिसता. आणि ते न्ही हातूंतल्यान परत बारीक ट्वेल जाला असे 2% ऑफ द पेशंट हेंच्यानी आपली फुडली इन्व्हेस्टिगेशन केली, आपली ट्रिटमेंट केली, म्हणजे तेका भर दुयेंस जाल्ले ते आतां आपले ते कंट्रोल करपाक शकते.
क्षयरोग म्हटल्यारूच टीबीचे दुयेंस उपचारा उपरांत 6 महिन्या भितर पुरायपणान बरे जाता. जाका लागून टीबीची दुयेंसाची लक्षणां दिसून आयल्यार स्वताची तपासणी करून घेवची. सरकारान प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान या केंद्र सरकारच्या उपक्रमावरवी टीबीच्या दुयेंसांक फुकट उपचार आनी वखदां दिता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. टीबी मुक्त भारत ह्या उपक्रमावरवी दोतोर घराघरांनी येवन नागरिकांची तपासणी करतले अशी माहिती तांणी ह्या वेळार दिली.
ह्या टीबी मुक्त भारत टीबी मुक्त गोवा ह्या कॅम्पेनीन आमी सगळ्यांनी सहभागी जावचे. बरेचशे फावटी एक्सरे काढून येता घराकडे तेका काढून नाका तो बरो आहो म्हणून जाता आमीच जाता. आणि तो बरो आहा ते तुम्ही कितें डिसाईड करता लायक डॉक्टर डिसायडी म्हणजे वयल्या ते कित्याक घरा जाणटेली तो जर घरा तिचा काढू नाका ती बरी काय बोकी बीन ना म्हणता. अरे जाणटेली तो काढपाक जाय वयल्यान खूप तिच्या घरात जर तुमच्या जाणटेली एखादे टीबी आसत उरलेले जावपाचे चान्सीस आसा. म्हणून हांव सगळ्यां कडेन मागता ही टीबी मुक्त भारत ह्या कॅम्पेनीक जेन्ना जेन्ना जे डॉक्टर्स एक्सरे घेवन त्या घराकडे वतले तेन्ना ताका एक्सरे काढपाक अलाव तर.
जाल्यार सर्वायकल कॅन्सर जावचो न्ही म्हूण 14 वर्सां पिराय पुराय जाल्ल्या ते 15 वर्सां पिराय आशिल्ल्या चलयांक HPV वॅक्सिनेशन दिवपाची मोहीम सरकारान चालीक लायल्या अशें तांणी मुखार सांगलें. नॅशनल फॉरेन्सीक सायन्स युनिव्हर्सिटी गोवा कॅम्पसान आयज सायलंट स्कूल विजिबल फेस फेशियल रिकन्स्ट्रक्शन टॅक्नीक फॉर फॉरेन्सीक आयडेंटिफिकेशन ह्या नांवान एका दिसाची कार्यशाळा यशस्वीपणान घडून हाडली. उद्घाटन सुवाळ्यान कॅम्पस डायरेक्टर प्रोफेसर डॉ नवीन कुमार चौधरी हांणी सांगलें की ज्या वेळार दुसरे पुरावे निश्कर्ष दिवं शकनात त्या वेळार अशा पारंपारीक तंत्रांचो वापर खूप म्हत्वाचो ठरता आनी हो विशय जगभर लागू पडटा. ह्या कार्यशाळेचो उद्देश फॉरेन्सीक फेशियल रिकन्स्ट्रक्शनाचो प्रत्यक्ष अनुभव दिवपाचो हेतू आशिल्लो. आकाशवाणी पणजी केंद्राचे आदले वृत्त संपादक तशेंच ज्येष्ठ पत्रकार सतीश नाईक हांकां शुक्रार राती पोरणे गोंयच्या खाजगी इस्पितळांत मरण आयले. तांची पिराय 77 वर्सांची आशिल्ली. तांचे कुडीचेर आयज म्हापसा मसणभुयेंत निमणे संस्कार जाले. तांच्या मरणा खातीर ज्येष्ठ पत्रकार संघटना गोंय श्रमिक पत्रकार संघटना हांणी दूख उक्तायला. सतीश नाईक हांचे फाटल्यान घरकान पूत सून आनी धू असो परिवार आसा. सर्गेस्त सतीश नायक हांणी पत्रकारितेची सुरवात 1970 वर्सा नवप्रभा ह्या मराठी दिसाळ्यांतल्यान सुरू केली. उपरांत ते गोंय सरकारच्या माहिती खात्यान वार्ताहर म्हण रुजू जाले. ताचे उपरांत आकाशवाणीच्या पणजी केंद्राचेर तांची नेमणूक जाल्ली. पणजी दूरदर्शन केंद्राच्या वृत्त सेवा फाट्यान ताणी मोलादीक वावर केला. आकाशवाणीचेर वृत्त संपादक म्हण वावर केल्या उपरांत 2009 वर्सा पत्र सूचना कार्यालयाचे मुखेली म्हण ते निवृत्त जाले. प्रजासत्ताक दिसाच्या सुवाळ्याक पर्यटन मंत्री रोहन खवटे हांचे हस्तुकी तांचो भोवमान जाल्लो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशीक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
गोंयांत पयलेच खेपे दिव्यांग भुरग्यां खातीर कॅरिटास सालिगांव हांगा आगळे वेगळे सेन्सरी गार्डन सुरू केला. स्पर्श आवाज वास आनी हालचाली वरवीं भुरग्यांक शिकपाक मेळटा. भुरग्यांक मुक्तपणान आनी सुरक्षीतपणान परिसर शिकपाक मेळपी वातावरण ह्या गार्डनांत आसा. एक स्टँड आउट खाशेलेपण म्हळ्यार आवाजाची वण्टी, जाका लागून भुरग्यांक कंपन आनी श्रवण क्षमताय जाणवता. परस्पर संवादात्मक कार्यावळी पॅनल हाताचेर शिकपाक प्रोत्साहन दिता. जाल्यार पोत आशिल्ले मार्ग आनी खाशेले माळयेचो आधार मोटर कुशळटाय विकास करता. क्युरेट केल्ले वनस्पती विभाग हे एक खाशेलेपण आसा. खावपा योग्य वनस्पत अणभवातल्यान शिकपाची वळख करून दिता. ही सुवात खास करून भुरगेपण, भेरेपण आनी कुड्डेपण आशिल्ल्या भुरग्यां खातीर तयार केल्ली जागा आसा. जाल्यार वासाची फुलां वासांची इंद्रिया उत्तेजीत करता. गोंयभरातल्या दिव्यांग भुरग्यां खातीर ही एक बरी सुवात आसा. मर्डीवाडा मोर्जी हांगा श्री दाडोबा क्रिएशन आनी कला आनी संस्कृती खात्यावरवीं नाट्य महोत्सवाचें आयोजन केल्लें. त्या निमतान ज्येश्ठ कलाकारांचो सत्कार सुवाळो जालो. ह्या वेळार मुखेल सोयरे म्हूण आमदार राजेश फळदेसाय, मांद्रेचे माजी आमदार तशेंच बालभवनचे चेअरमॅन दयानंद सोपटे, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगांवकर, सरपंच विलास मोर्जे, पंच मुकेश गडेकर आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. गोंय प्रदेश महिला काँग्रेस फाट्यान आयज पणजेन जस्टीस मार्च रॅलीवरवीं मोर्चा काढलो. गोंयांत बायलांचेर जावपी गुन्यांवांत तशेंच अत्याचारांत वाड जाता, मात सरकार हो प्रस्न सुटावो करपाक अपयशी थारला. कुडचड्यार जाल्ले लैंगीक अत्याचार हे ताचें ताजें उदाहरण अशें ह्या वेळार गोंय काँग्रेसीचे अध्यक्ष अमित पाटकार हांणी म्हटलां. ह्या वेळार महिला मोर्चा अध्यक्ष प्रतिक्षा खलप तशेंच काँग्रेसीचे हेर वांगडी हाजीर आशिल्ले. अन्याय जाल्ल्या बायलांचे प्रस्न कोण सुटावे करतलो असो प्रस्न ह्या वेळार प्रतिक्षा खलप हिणें सरकाराक केलो. खेळ. त्यागराज स्टेडियम नवी दिल्ली हांगा 16-22 एप्रील 2026 मेरेन जावपी 69व्या राष्ट्रीय शालेय खेळा सर्तीन टेबल टेनीस खेळा प्रकारांत गोंय राज्याचे प्रतिनिधित्व करपा खातीर 14 चले आनी चलयांचो टेबल टेनीस पंगड निवडपा खातीर खेळा आनी युवा वेव्हार संचालनालयान इंडोर हॉल कांपाल पणजी हांगा 30 मार्च ह्या दिसा सकाळी 9:30-10:30 मजगती निवड चाचणी आयोजित केल्या. ह्या निवड चाचणी खातीर संजय शिरोडकर हे प्रभारी अधिकारी आसात. चाचणी सहभागी जावपी खेळगड्यांचो जल्म 1 जानेवारी 2012 वा त्या उपरांत जाल्लो आसपाक जाय. हवामान. कर्नाटक आणि महाराष्ट्रा मजगती तयार झाला उण्या दाबाचो पट्टो आणि पूर्वेकडल्यान चलपी वाऱ्याक लागून राज्यात 30-31 मार्च आणि 1 एप्रिलाक पाऊस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आज शेनवारा राज्यात काय सुवातांचेर दमट वातावरण आशिल्ले. चडांत चड आणि उण्यान उणे तापमान वाढ कायम आशिल्ली. शेनवारा पणजेचे चडांत चड तापमान 34.6 अंश आणि उण्यान उणे तापमान 25.4 अंश नोंद झाले. मुरगांवां चडांत चड तापमान 34.4 अंश आणि उण्यान उणे 25.6 अंश उरले. फाटल्या कांय दिसांनी राज्यातल्या कांय वाठारांनी दमट हवामान आशिल्ले, जाल्यार 70 म्हालांत कांय सुवातांनी वादळी वाऱ्या सयत पावस पडलो. परतून एक फावट मुखेल खबरो. चेक बाय डॉक्टर ह्या उपक्रमावरवीं गोंयच्या 40,000 परस चड बायलांनी स्वतःच्या भलायकेची चाचणी केल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. टीबी मुक्त भारत ह्या उपक्रमावरवीं दोतोर घराघरांनी येवन नागरिकांची तपासणी करतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. नॅशनल फॉरेन्स सायन्स युनिव्हर्सिटी गोवा कॅम्पसान आयज फॉरेन्सीक ओळखी खातीर फेशियल रिकन्स्ट्रक्शन तंत्र ह्या विशयाचेर कार्यशाळा जाली. आनी गोंयांत पयलेच खेपे दिव्यांग भुरग्यां खातीर कॅरिटास साळगांव हांगा आगळेवेगळे सेन्सरी गार्डन सुरू केला. आणि इथल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमचे फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 7:25 आयकुपाक मेळटले. तो मेरेन नमस्कार.